दुसरे शमूएल अध्याय 20 शबाचे बंड। शबा नावाचा एक मनुष्य तेथे होता, हा बिक्रीचा मुलगा, बन्यामिन घराण्यातील हा शबा अगदीच कुचकामी पण खोसाड प्रवृत्तीचा होता। त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकास गोळा केले आणि त्यांना म्हणाला, दाविदाकडे आपला भाग नाही, या इशायाच्या मुलात आपला वाटा नाही, इस्रायलींनो आपापल्या डेऱ्यात परत चला। हे ऐकून सर्व इस्रायल लोक दाविदाला सोडून बिक्रीचा मुलगा शबा याच्या मागे गेले, पण यहुदी लोक मात्र यार्देन नदीपासून यरुश्लेमपर्यंत राजाच्या पाठीशी राहिले। दाविद यरुश्लेम येथील आपल्या घरी परतला। आपल्या 10 दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते, त्यांना त्याने एका खास घरात ठेवले आणि त्यांच्यावर पहारा ठेवला। मरेपर्यंत या स्त्रिया तेथेच राहिल्या। दाविदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली, पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत, त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती। राजा अमासास म्हणाला, यहुदाच्या लोकास 3 दिवसात येऊन मला भेटायला सांग, त्यावेळी तूही बरोबर रहा। तेव्हा अमासा यहुद्यांना बोलवून आणायला रवाना झाला, पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ त्यास लागला। दाविद अभिषेकला म्हणाला, अबशालोमापेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे, तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग करा। तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्यास गाठायला हवे। एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्यास पकडणे अवघड जाईल। तेव्हा यवाब बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरुश्लेमेहून निघाला। त्याने बरोबर आपली माणसे करेथी पलेथी आणि इतर सैनिक घेतले। यवाब आणि त्याचे सैन्य गिबोन जवळच्या मोठ्या पहाडापाशी आली, तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला। यवाबाच्या अंगावर चिलखत होते, त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती। यवाब अमासाच्या दिशेने चालू लागला, तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली। यवाबाने ती उचलली आणि हातात धरली। त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपल्या उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले। यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते, पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली आणि त्याचा कोथळा बाहेर काढला। यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही, अमासा गतप्राण झाला। यवाब आणि त्याचा भाऊ अभिषे यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला। यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, यवाब आणि दाविदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे। अमासा रस्त्याच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। येणारा जाणारा प्रत्येक जण थांबून हे दृश्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले। तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरून ढकलत शेतात नेऊन टाकले, त्याच्यावर एक कापड अंथरले। अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले। मग त्यांनी यवाबाबरोबर बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग सुरू केला। इस्रायलांच्या सर्व वंशामधून जाऊन शबा आबेल व बेथमाका येथे गेला। सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले। यवाब आपल्या मनुष्यांसहित अबेल बेत माका येथे पोहोचला। त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला। तटबंदीभोवती त्यांनी माती कचऱ्याचा ढीग रचला। त्याच्यावरून भिंत पार करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते। त्याचबरोबर त्यांनी भिंत पाडण्यासाठी भिंतीतील दगड फोडायला सुरुवात केली। नगरात एक चाणाक्ष स्त्री राहत होती, तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, माझे ऐका, यवाबाला इथे यायला सांगा, मला त्याच्याशी काही बोलायचे आहे. यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्यास तूच यवाब का म्हणून विचारले. यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, माझे ऐक. यवाब म्हणाला, सांग, मी ऐकतोय. मग ती स्त्री म्हणाली, पूर्वी लोक म्हणत गरज पडली की आबेलमध्ये यावे, म्हणजे मागाल ते मिळते. इस्रायलमधील शांतताप्रिय विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्रायलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तूची तुम्ही मोडतोड का करता? यवाब म्हणाला, मला कशाचाच नाश करायची इच्छा नाही. तुमच्या नगराची नासधूस मी करू इच्छित नाही. पण इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातील बिक्रीचा पुत्र शबा नावाचा एक मनुष्य तुमच्या नगरात आहे. दाविद राजाविरुद्ध त्याने बंड केले आहे. त्यास माझ्यापुढे हजर केले तर नगराला धक्का लावणार नाही. तेव्हा ती स्त्री यवाबाला म्हणाली, ठीक आहे, त्याचे मुंडके भिंतीवरून तुझ्याकडे टाकण्यात येईल. मग तिने गावातील लोकास शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांनी बिक्रीचा पुत्र शबा याचे मुंडके धडावेगळे करून ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले. यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरुश्लेम येथे राजाकडे आला. दाविदाचे अंमलदार. यवाब इस्रायलचा सेनापती होता. यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. अदोराम हा कष्टकरी लोकांचा प्रमुख होता. अहिलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबार नवीस होता. शबा चिटणीस होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते. आणि याईरी इरा हा दाविदाचा मुख्य सेवक होता.